31 सर्व भूतस्थितं योमां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते। जेणे ऐक्याचिये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुए न होती। ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली। ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसे नियडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला। आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करू काई। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मागच्या वेळेला आपण 6व्या अध्यायामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया ध्यानाचा विषय भगवंतांनी सांगितला तो पाहिला। सहाव्या अध्यायामध्ये सांगोपांग ध्यानाचं वर्णन आलेलं आहे। अगदी ध्यानाला बसण्याची जागा कशी असावी इथपासून भगवंतांनी सर्व सांगितलं। ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्याच्यावर निरूपण करताना खूप बारकावे सांगितले। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की असं स्थान पाहावं लागेल की ज्या ठिकाणी अनुभव उपयोगाला येईल अनेकांचा अनुभव उपयोगाला येईल असं स्थान पाहिलं पाहिजे। जो संती वसविला ठावो संतांनी निर्माण केलेलं ते ठिकाण असावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्या ठिकाणी बसल्यानंतर उठूच नाहीये असं वाटेल ज्या ठिकाणी बसल्यानंतर सांसारिक विषय फार घोंगावणार नाहीत मनामध्ये गर्दी करणार नाहीत उलट वैराग्याची भावना वर्धिष्ण होईल तसंच ज्या ठिकाणी बसल्यानंतर सहज मन सुखी संतोषी होईल मनाला उत्साह प्राप्त होईल जी काही बैठक करायची आहे ती बैठक मोठ्या धैर्यानी होईल असं स्थान पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि काही एक पहावे जे साधकी वसते होवावे, ज्या ठिकाणी साधकांनी वस्ती केलेली आहे असं ते ठिकाण हवं. आणि जनाचेनी पाय रवे रुळेची ना, आणि खूप लोक तिथे येतायत जातायत अशी परिस्थिती नसावी. खूप लोक किंवा जनाचेनी पाय रवे म्हणजे अगांतुक लोक पाहायला खूप ते ठिकाणी येत नाहीत असं ते ठिकाण पाहिजे. आपली कितीतरी तीर्थक्षेत्र इतकी पवित्र आहेत पण आता प्रेक्षणीय स्थळ होऊन बसली. तसं नसावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संतांनी वसवलेलं असावं, संतांनी वसवलेलं असावं हे मान्य आहे, पण तिथं साधकांची देखील ये जा असावी, साधकांची वस्ती असावी आणि इतर अवांतर लोक तिथं भेट द्यायला फारसे येऊ नयेत. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, अशा प्रकारचं ठिकाण जोडावं प्राप्त करून घ्यावं ही गरजेची गोष्ट आहे. तिथं काय असावं? तेथ निगूढ मठ होवावा की शिवालय. त्या ठिकाणी निगूढ मठ एक प्रकारची गूढता भरून राहिलेला, लोकांना माहीत नसलेला, गुप्त असलेला असा मठ असावा. का शिवालय किंवा शिवालय देखील चालेल. कित्येक शिवालयांमध्ये शंकरांच्या देवळांमध्ये शंकराच्या पिंडीच्या वर जो कळस असतो त्या कळसाच्या मध्ये ध्यानाला बसण्यासाठी एक जागा असते. फार थोड्या लोकांना ती माहीत असते. शिवालयामध्ये ध्यान करण्याची पद्धत आहे. अशापैकी एखादं ठिकाण असावं. आत्ताच्या भाषेत पाहायचं झालं तर ध्यान मंदिर असावं. आणि त्या ठिकाणी बहुत करूनी एकांते बैसेजे गा, त्या ठिकाणी बहुत करून एकांत असावा आणि एकांतामध्ये बसावं. ध्यानाला डोळे मिटून बसलो की एकांतच असतो. ध्यानाला डोळे मिटून बसला आणि जर वर्दळ नसेल त्या ठिकाणी, अगदी कुजबुजाटात देखील लोक बोलत नसतील. कोणाकोणाला असं वाटतं की लोक ध्यानाला बसलेत त्यामुळे अगदी हलक्या आवाजात बोलावं, काय करतायसं अशा प्रकारे त्यांना असं वाटतं की याचा इतरांना त्रास होत नाही. पण तसं देखील कधी करू नये. तिथून जर बोलायचंच झालं तर त्या व्यक्तीला सरळ हलवावं आणि बाहेर जाऊन बोलावं, पण व्हरांड्यात देखील नव्हे, अगदी रस्त्यावर जाऊन बोलावं बोलायचं असेल तर. त्या ठिकाणी बसणाऱ्याला एकांत मिळाला पाहिजे आणि या एकांताची गोष्ट अशी आहे की तुम्ही डोळे मिटलेत की तुमच्या परीने विश्व संपलं. फक्त लोकांनी त्या ठिकाणाची अशी वेगळेपणाने जाणीव आपल्या अस्तित्वाची तिथं दाखवता कामा नये. म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा चुरचूर आवाज, किंवा भिक्षी गोळी काढताना येणारा आवाज, अशा प्रकारचं काही करू नये. समूहामध्ये जरी तुम्ही बसलात तरी चालेल, तिथं शंभर दोनशे लोक असले चारशे लोक असले तरी चालतील, पण प्रत्येकाला एकांत मिळण्याचा हक्क तिथे आहे, अधिकार तिथे आहे, आणि तो अधिकार एकमेकांचा सगळ्यांनी मिळून सांभाळावा असं ते ठिकाण असावं. अशा ठिकाणी मन राहते पाहवे, त्या ठिकाणी मन सहजच राहतं. राहेल तेथ रचावे आसन ऐसे, आणि मग त्या ठिकाणी एक आसन असावं. या आसनाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केले, पण तुम्ही असं धरा की आता बसलाय तसे तसं आसन असावं. मागच्या वेळेला मी जे ध्यान सांगितलं त्या ध्यानाच्या बाबत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले ते सांगून मग आज आपण प्रात्यक्षिक करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा असं शुचौ देश पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मन एकाग्र करावं. भगवंतांनी मन एकाग्र करावं असं सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या एकाग्रतेचा अजून खुलासा केला, कारण ध्यान आणि एकाग्रता ही एकमेकांच्या विरोधात आहे. एकाग्रता हे मनाचं कार्य आहे आणि ध्यानामध्ये मनाचं कोणतंही कार्य नसलं पाहिजे. एकाग्रता, चिंतन, त्राटक हे ध्यानाच्या विरोधात आहे. नामस्मरण, प्रार्थना म्हणणं मनातल्या मनात, स्तोत्र म्हणणं म्हणजे ध्यान नव्हे. पण ध्यानपूर्व मन एकाग्र करावं असं जे भगवंत सांगतात, मग कुठं एकाग्र करावं? ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की त्या ठिकाणी अशा ठिकाणी आसन जमवून मन अंतकरण एकाग्र करून सद्गुरु स्मरण अनुभवी, जे सद्गुरूंचं स्मरण करावं आणि सद्गुरूंचं स्मरण अनुभवावं. थोडस प्रातिभ साधना सांगतायत. स्मरण आणि स्मरणातून अनुभवात जाणं ही थोडी अजून भावनेची गोष्ट आहे. त्या ठिकाणी रमावं. नुसतं सद्गुरूंना डोळ्यासमोर पाहिलं असं करायच्याऐवजी आपल्याला आवडतं त्या रूपामध्ये, उदाहरणार्थ गुरुपौर्णिमेच्या पूजा घेताना मी स्वामीजींना पाहतो आहे, तर कसे स्वामीजी बसलेत, कसा त्यांच्या चेहऱ्यावर भाव आहे, कसा कित्येकांना ते प्रतिसाद देतात. जयाची दृष्टी होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमये, की तो आनंदाचा जनक, की सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू, असे मला ते दिसतात. ही भावना झाली. स्मरण ही एक गोष्ट आहे आणि भावना ही अजून एक गोष्ट आहे. तशी भावना करावी. त्यांचं जे स्मरण आहे ते स्मरण अगदी अनुभवावं भावनेनी. तिथं मन फार एकाग्र होतं, मग इकडे तिकडे जातच नाही. काय होतं? तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे. आदरपूर्वक अशा रीतीने स्मरण केल्यानंतर स्मरण आणि अनुभव भावनेनी प्रातिभ. कोणाकोणाला असं वाटतं की आमचा इतका भावनात्मक पिंड नाही असं कोणाकोणाला वाटतं, ती त्यांची अडचणच असते. असं आमचा भावनात्मक पिंड नाही या विचाराचाच खूप संस्कार केल्यामुळं त्यांच्या ठिकाणी भावना निर्माणच होत नाही. त्याच्याऐवजी भावनेचा अभ्यास करावा, आज तुम्हाला जमत नाही असं वाटेल, उद्या जमत नाही असं वाटेल, पण थोडी थोडी भावना आणि प्रातिभ स्मरण करायला जमेल, जमणार नाही असं होऊ शकत नाही। पण तुम्ही कधी अभ्यासही करायचा नाही आणि आम्ही तशा पद्धतीचे नाही असं ठरवायचं, हे प्री कंडिशन झाल्यामुळे हे जमत नाही। अशा प्रकारे आदरपूर्वक स्मरण केल्यानंतर काय होतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सबाह्य सात्विके भरे, बाहेर आणि आत सत्वभाव भरून यायला सुरुवात होते। जो काठिण्य विरे अहम भावाचे, माझ्यापेक्षा दुसरा कोणी मी अति प्रेमाने अति आदराने स्मरतो आहे असं म्हटल्यावर माझा अहंकार त्याचं काठिण्य नक्की कमी होतं, विरत। आणि मग पुढचा अनुभव ते सांगतात, विषयांचा विसर पडे, एरवी विषय विसरले जात नाहीत। विषय सर्वत्र आठवत असतात याचं आश्चर्य वाटतं। घरी ऑफिसमध्ये देखील किती वैषयिक चर्चा, बोलणं, गप्पा मित्रमंडळींमध्ये मोकळ्या वेळात फावल्या वेळात चहा पिताना सगळे एकत्र जमलेले असताना, जणू विषयांपेक्षा महत्वाचं काहीच नाही जगात। ध्यानाला बसलेलं असताना देखील अपेक्षित नाही पण तेच मन घेऊन ध्यानाला बसलेला असतो, असं असल्यामुळं ध्यानामध्ये देखील त्याचा त्रास होतोच, ध्यानामध्ये देखील विषय विसरत नाही माणूस। पण अशा प्रकारे सद्गुरूंचं जर स्मरण केलं आणि सद्गुरू स्मरणपूर्वक ध्यानाला बसला, प्रातिभ अनुभव घेतला, तर चित्ताचं एक वैशिष्ट्य आहे की चित्ताच्या वैशिष्ट्याप्रमाणे चित्त जे चिंतनीय विषय आहे त्याच्याशी समरस पावतं। चिंतनीय विषय जर दैवी असेल, सद्गुरू हा चिंतनीय विषय असेल, तर अर्थातच विषयाचा विसर पडतो। इंद्रियांची कसमस मोडे, इंद्रियांच्या ठिकाणी देखील एक कार्यप्रवृत्ती असते, ध्यानाला बसलेला असताना देखील ती संपत नाही। जसं ध्यानाला बसलेला आहे पण आता उठलो की एक तासभर चालून यायचंय असं ठरवलेलं आहे, ऑफिसमध्ये जाऊन काम करायचंय, अमुक अमुक व्यवसाय आहे, अमुक अमुक फोन करायचे आहेत, तर संबंधित इंद्रियांच्या ठिकाणी त्याची एक आठवण असते। ही सगळी नाहीशी होते। मनाची घडी घडे हृदया माझी, आणि मन हे हृदयाच्या ठिकाणी सहज घडी घातल्यासारखं, एखादं वस्त्र उलगडावं तर 9 वार असतं, 6 वार 9 वार, पण त्याची घडी घातली की अशी एवढीशी होते। तसं सगळं मन घडी केल्यासारखं होऊन जातं आणि हृदयाच्या ठिकाणी ते निवांत राहतं। ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहीचे, अशा प्रकारे सहज ऐक्य, कशाशी ऐक्य, सद्गुरू स्मरण, त्याचं प्रातिभ दर्शन, भावनिक अनुभव, त्यामुळं मन घडी घातल्यासारखं हृदयाच्या ठिकाणी राहील, मन हृदयाच्या ठिकाणी मागं येईल। फावे तव राहीजे मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी, आणि आसनावर बसत असताना या बोधानी बसावं। ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली युक्ती आहे। एकाग्र मन करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी युक्ती, पण अजून काही युक्ती असू शकेल असाही विचार करावा। हे जे सांगितलेलं आहे हे संकेत आहेत, याच्यापेक्षाही काही करता येऊ शकतं, एवढंच करायचं असा भाग नाही. म्हणून एकाग्र मन करून आणि काय करू शकू. सद्गुरूंचा उपदेश आहे, सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन एकाग्र मनाने करता येईल. ओम तत्वम सोहम सहा मंत्रोपदेश आहे. मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करूनी या प्रकारचा सद्गुरूंचा उपदेश आहे तो त्याचं स्मरण अनुभवी जे. ओम काय स्वरूप आहे? निर्गुण निराकार परमात्मा सच्चिदानंद स्वरूप. सर्व स्थूल सूक्ष्म जगताचा आदि कारण जो परमात्मा तो या ओम शब्दानी व्यक्त होतो. तो परमात्माच तू आहेस असं सद्गुरूंचं वचन. तत्त्वम म्हणून निर्गुण निराकार असा परमात्मा सच्चिदानंद स्वरूपच तू आहेस असं सद्गुरू आपल्याला सांगतायत. सद्गुरूही समोर आहेत पण त्यांच्या उपदेशाचं एकाग्रतेने स्मरण करतो आहे. सद्गुरू सांगतात की तेच तू आहेस. तू याचा अर्थ देह मन बुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणारं शुद्ध जाणीव तत्व. मला माझ्या जाणीवेला उद्देशून सद्गुरू उपदेश करतायत की ते परमतत्व तू आहेस, तू परमात्मा आहेस. आणि मी सद्गुरूंना प्रतिसाद देतो आहे. सद्गुरू सांगतात की तत्त्वम असी आणि शिष्य म्हणतो हे कसं काय शक्य आहे, मी कसला परमात्मा. यांनी सद्गुरूंना समाधान होईल. विनोबा म्हणतात की अचिंत्य अव्यक्त निराकार सच्चिदानंद परमात्माच तू आहेस असं सद्गुरूंनी म्हटल्यानंतर शिष्याला काय व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी शिष्य मी रड्या, जन्मणारा मरणारा, मी कसला सच्चिदानंद होतोय असं जर शिष्य म्हणेल तर शिष्याला तरी काय ध्यान होणार आहे पुढं आणि सद्गुरूंना देखील काय समाधान होणार आहे. ते जीवापाड मेहनत घेऊन सांगतायत आणि शिष्याला असं वाटतंय की हे कधीच शक्य नाही. म्हणून सद्गुरूंनी तत्त्वम असं म्हटल्यानंतर जर शिष्याचा त्याच गट फिलिंगमध्ये सोहम असा प्रतिसाद आला तर शिष्यालाही चांगलं आणि सद्गुरूही किती प्रसन्न होतील. माझ्या अंतर्यामी जी शुद्ध जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्ती परमात्माच आहे, मी तेच आहे, मी देह मन बुद्धी कधीच नाही. माझी जाणीव वेगवेगळे देह धरून येऊ शकेल, आतापर्यंत आली असेल, अनेक जन्म झाले असतील, तरी देखील मी मात्र परमात्मा स्वरूप आहे. सोहम असं शिष्य म्हणतो आहे. आणि शिष्याच्या लक्षात येतं की तोच मी असं म्हणताना मग मी राहतो कुठं वेगळा. आता देह तर मी नाही आणि तो आणि मी एकच झालो, त्यामुळे आता तो मी याच्यामध्ये मी या शब्दाचं काही कामच उरलं नाही. म्हणून शिष्य म्हणतो आहे की सहा खरंच तो परमात्माच आता माझ्यासकट सर्वत्र आहे. किंवा सद्गुरू शिष्याला सांगतात की सोहम असं म्हटलंस ना आता त्या अहमला वेगळं अस्तित्व नाही, सर्वत्र ते तत्व भरून राहिलेलं आहे, तेच तुझ्या अंतर्यामी आहे आणि तेच एक उर्वरित आहे. सहा अशा प्रकारे सद्गुरू वचन देखील एकाग्रतेने जर स्मरलं आणि थोडं भावनेसहित स्मरलं तर विषयांचा विसरू पडे तेच होईल. इंद्रियांची कस मस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. आणि ही मनाची घडी हृदयाच्या ठिकाणी घडत असताना एक प्रकारे बोधासकट बोधाच्या स्मरणासकट मन हृदयाकाशामध्ये स्थिर राहील. मन आवरलं तर जाईलच, पण या सोहम बोधासकट मन आत स्थिर राहील. ऐसे ऐक्य हे सहजे भावेत व राहीचे. आता ऐक्य शब्दाचं जास्त चांगला उलगडा होतो. परमात्म तत्वाशी माझं ऐक्य झालं आणि त्या भावानी आता मन राहिलेलं आहे हृदयामध्ये, मग तेणेची बोधे बैसी जे आसनावरी, याच बोधाने आसनावर बसावं. एवढं सांगितल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की ध्यान कसं करावं. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशः च न अवलोकयन. आपण पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाची प्रक्रिया इथून पुढे सुरू केली असं मागच्या वेळेला मी म्हटलो, त्या विषयात मी जाणार नाही. पाठ मान आणि मस्तक ध्यानाला बसलेल्या व्यक्तीचं एका सरळ रेषेत असावं आणि आपल्या नासिका जिथं मिळते कपाळाला त्या ठिकाणी पाहत राहावं. दिशाच न अवलोकयन याचा अर्थ डोळे मिटूनच घ्यावेत, दिशा पाहण्याचा प्रश्नच येत नाही. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाडसरे आघवी आपैसया. अशा प्रकारे शुचिरभूत स्थान पाहून त्या ठिकाणी आसन जमवावं. ते स्थान संतांनी वसवलेलं असावं, साधक तिथं असले तर चालतील, पण इतरे जनांच्या पायरवानी ते मळलेलं नसावं, त्यांची वर्दळ तिथं नसावी आणि त्या ठिकाणी सरळ मन बसावं, एकाग्र करावं, सद्गुरू स्मरण करावं, सद्गुरूंच्या बोधाचं उपदेशाचं स्मरण करावं आणि आपलं हे बसणं आहे ते उपविश्वासनेत युंजात योगम आत्मविशुद्धये. आत्मसमुदाय जो आहे इंद्रिय चित्त मन अंतःकरण बुद्धी अहंकार या सर्वांच्या शुद्धीकरता म्हणून आपण बसलेले आहोत हे लक्षात घ्यावं. या आत्मशुद्धीच्या अंतःकरण शुद्धीतूनच मग आत्मदर्शनाचा मार्ग खुला होतो, त्याच्याशिवाय नाही. त्यामुळे प्रथम अंतःकरण शुद्धी हा योगाचा हेतू असावा आणि पाठोपाठ आपोआपच तो आत्मदर्शनाला प्राप्त होतो. त्या ठिकाणी मन एकाग्र करावं, सद्गुरूंच्या उपदेशाच्या ठिकाणी मन एकाग्र केलं, तो उपदेश वारंवार मनामध्ये घोळला की मग या अध्यायामध्ये जे श्वास घ्यायला सांगितलेले नाहीयेत, जे एरवी सांगितले जातात, मन या उपदेशांनी सहजच स्थिर होतं, या चिंतनानी सहजच स्थिर होतं. विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची कसं मसं अमुक करायचे तमुक करायचे हा सगळा भाग शांत होऊन जातो. इंद्रियांच्या ठिकाणी असणारा विषयांचा आठव देखील निमून जातो. मन हृदयाच्या ठिकाणी स्थिर होऊन जातं. म्हणून हे जे श्वास आहेत, श्वासांचं प्रकरण आहे, ते मन काही प्रमाणात शांत होण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी आहे. पण याच प्रक्रियेने जर झालं तर श्वासांची गरजच नाही. मग काय होतं ते असं म्हणतात की यावेळेला अशा रीतीने बोध अंतकरणात ठेवून बसलेला असताना त्याच्या ठिकाणी सहज शांत भाव निर्माण होतो. ते परमात्म तत्वच तू आहेस असं सद्गुरू म्हणाले आणि आपणच परमात्मा आहोत. आता आपण थोडीही व्यक्ती म्हणून भाव डोळ्यासमोर नाही, जे आहे ते परमात्मा आहे असं झालं तर त्यामुळं शांत होऊन जातो. प्रशांत आत्मा, त्याचे सगळे भाव शांत होऊन जातात. सर्वसाधारणपणाने जे भय सतावतं व्यक्तीला, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं भगवंत म्हणतात, पण त्यावेळेला मात्र या प्रकारच्या चिंतनाचा जो प्रभाव असतो त्या प्रभावामुळं आणि चित्तवृत्ती शांत झाल्यामुळं, तर्क मावळल्यामुळं, अंतःकरण शुद्ध झाल्यामुळं, देहभाव नाहीसा झाल्यामुळं, देहापोटी भय असतं तो भयापासून मुक्त होतो आणि त्याच्या ठिकाणी थोडाही काम शिल्लक नसतो, कामना शिल्लक नसतात. तो ब्रह्मामध्येच रमतो. प्रशांत आत्मा विगतभीही ब्रह्मचारी व्रते स्थितः असं म्हटलेलं आहे. मन संयम्य, पण मन आवरण्याची त्याची ही प्रक्रिया चालूच आहे. एवढं झालं तरी देखील मनाचं संयमन चालूच आहे. एका बाजूला मनाचं संयमन आणि संयमन केलेलं चित्त जे आहे ते परमात्म्याच्या ठिकाणी लावणं. मन संयम्य मत चित्तो, मन आवरतो आणि आवरलेलं मन परमात्म्याच्या ठिकाणी लावतो, युक्त आणि परमात्म्याशी एकरूप होतो. आता मन नावाचा कोणता पदार्थ नाही. युक्त आसीत मत पराहा, या ठिकाणी पूर्णपणाने परमात्मा भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. त्याच्या दरम्यान काही गोष्टी घडतात. जसं मन अशा रीतीने संयमित झालं आणि परमात्म्याशी जडून गेलं, परमात्माच होऊन गेलं, तू मन हे मी चिकरी या न्यायाने, आणि तो युक्त होऊन गेला, त्यावेळेला मनाच्या ठिकाणी मन मच्चित्त होणं ही एक गोष्ट, आवरणं आणि परमात्म्याशी समरस करणं हे सर्व करत असताना त्याच्याच ठिकाणी सोहम भाव निर्माण होतो. अशा प्रकारे परमात्म्याच्या ठिकाणी स्वतःला लावून युंजन एवं सदा आत्मानं योगी नियतमानसहा, मन संपूर्णपणाने आवरलेला हा योगी शांतिम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छती, तो माझ्या ठिकाणीच मत संस्थाम माझ्या ठिकाणीच जडून राहतो आणि माझ्या ठिकाणी असणारी निर्वाण परम अशी शांती, म्हणजे देह देखील नसताना जी शांती असते तशी शांती, मी असं ऐकलंय की मानस सरोवराच्या ठिकाणी कधी कधी थंडीमुळं असेल, तिथल्या वातावरणामुळं असेल, पक्षाचा देखील आवाज नसतो. एरवी तुम्ही निसर्गात गेलात तरी शांतता नसते बर का. रात्री देखील किर्र आवाज येत असतो. आणि दिवसा देखील वेगवेगळे पक्षी ओरडत असतात. तुम्ही कुठेही शांत ठिकाणी जा, तिथं शांती पूर्ण शांती नसते. पण मी असं ऐकले की तिथं केवळ अस्तित्व असतं, आवाजच नसतो आणि समोरचं दृश्य फार विलक्षण असतं. माणसाला याची सवय नाहीये, तो आहे आणि आवाजच नाही आणि सगळा निसर्ग स्तब्ध आहे याची आपल्याला सवय नाही. तिथं फार शांतीचा मनाला स्पर्श होतो. या शांतीचा ध्यानामध्ये स्पर्श होतो. ती शांती तर विचलित होते, कारण तिथं घाई करणारे लोक असतात की इतक्या वेळ तिथं थांबायचे, तिथून परत जायचे, आणि प्रत्येक वेळेलाच ही शांती अनुभवाला तिथंही येते असं नाही. तिथेही पक्षी अजिबातच नाहीत असं नाही, त्यांचाही आरडाओरडा असतो. पण एखाद्या वेळेला एखाद्याला तिथं असा अनुभव येतो की कसलाच आवाज नाही. ध्यानाच्या वेळेला जेव्हा देहभाव संपूर्णपणाने नाहीसा होतो तेव्हा बाहेर आवाज चालू असतात, पण ते रजिस्टरच होत नाही. आणि देह गेल्यानंतर, देहभाव गेल्यानंतर, मन नाहीस झाल्यानंतर जे सुख आहे ते सुख किंवा शांती ही मिळतच राहते. अशा रीतीने माझ्या ठिकाणी तो जडून राहतो आणि निर्वाण परम अशी शांती, शांतीं निर्वाण परमां मत संस्थां अधिगच्छती, ती त्या ठिकाणी तो जातो. त्या ठिकाणी जाऊन त्याला निर्वाण परम अशी शांती मिळते. म्हणजे देह त्यागानंतर मिळणारी शांती त्याला मिळते. देह असेल तोपर्यंत गडबड आहेच, मनाची आहे, बुद्धीची आहे, इंद्रियांची आहे, बाहेर विषय आहेत, सांसारिक कौटुंबिक कित्येक गोष्टी आहेत. पण या ठिकाणी देहाचाच पत्ता, काय म्हणायचं, कट होतो, कापला जातो, देहाचीच भावना नाही. त्यामुळं निर्वाण परम शांती जी मानस सरोवराच्या ठिकाणी आहे असं म्हणतात, ती इथंच बसल्या जागीच त्याला प्राप्त होते. करायचं, तुमच्यातला प्रत्येक जण अशा रीतीने बसून हे मिळवावा, ही गोष्ट त्यांनी मिळवावी असं मला वाटतं. मिळवणं तुमच्या हातात आहे. याचे दोन भाग आहेत, हे जर जमत नसेल तर मग काय करायचं. पण आधीच ते सांगितलं की तुम्ही म्हणाल की तेच करू, नाही का? म्हणून जमत नसेल तर या मध्ये पडायच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी या शांतीं निर्वाण परमां वर जे भाष्य केले, ते तिथं असं म्हणतात की त्या ठिकाणी काय होतं, मनाची घडी हृदयाच्या ठिकाणी बसल्यानंतर तो मतचित्त होतो. माझ्याशी युक्त होऊन जातो. त्या युक्त होताना तो ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जाऊन पोचतो. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, म्हणजे या ठिकाणी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. याच्यातलं कुंडलिनी योगातून जे होतं, तर ते प्रकरण जरी आपण घेतलं नाही, ते मी माग निरूपणात इथंच सांगितलेलं आहे, कुंडलिनी योग. पण हा सगळा पुढचा भाग राजयोग्यांना देखील अनुभवाला येणार आहे. त्या ठिकाणी सोहम भाव निर्माण होऊन ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, तो परमात्मलिंगाला जणू जणू धावत जातो। भेटतो, मिठी घालतो आणि अंगा घडे तेच होऊन राहतो। मन ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होतं, किंचित प्राण देखील सूक्ष्म जाऊन तिथं थांबतात। त्यावेळेला काय होतं, तव महाभूतांची जवनिक फिटे, मग दोहीसी होय झटे, तेथ गगना सकट आटे समरसीत ये। त्या ठिकाणी मन पवन आणि गगन म्हणजे शून्यता देखील त्या समरसतेमध्ये आटून जाते, नाहीशी होते। पै मेघाचे नि मुखी निवडला, समुद्र का वोघी पडेला, तो मागुता जैसा आला आपण पया। मेघांमुळे समुद्रच वेगळा केला, तोच ओघामध्ये येऊन पडला, म्हणजे पर्जन्याच्या रूपानी नदीच्या ओघामध्ये आला। आणि तो मागुता जैसा आला आपण पया, आणि तो ओघ परत समुद्रातच येऊन मिळाला। असं जसं व्हावं तसा पूर्वी कधीतरी परमात्म्यापासून वेगळा झालेला आता परमात्म्याशी समरस होऊन गेला, समरस होण्यासाठी म्हणून आला। तेवी पिंडाचे नि मिशे पदी पद प्रवेशे, एका पिंडाचा दुसऱ्या पिंडामध्ये ग्रास होतो, पण या मिशानी खरं जर पाहायचं झालं तर पदाच्या ठिकाणी तो पद होऊन एक रूपता पावतो। ते एकत्व होय तैसे पंडुक मरा, समुद्रातच पाणी मेघांनी वेगळं केलेलं नदीत येऊन जसं समुद्रातच मिळावं, तसा पूर्वी हा परमात्माच होता, जीवदशेला आला। कित्येक काळ जीवदशेमध्ये याचा गेला आणि परत हा पदी पद प्रवेशे असं त्याचं झालं, फार फार काळानी बहुता दिसा। आता दुजे हन होते की एकची हे आई ते, जीव हा वेगळा होता, शिव हा वेगळा होता, आता एक रूप झाला। ऐसी विवंचने पुरते उरेचिना, असं अशी कुठलीच गोष्ट आता उरत नाही। आता मागची गोष्ट संपून गेली, तो जीवदशेला होता ही गोष्ट संपून गेली। गगनी गगन लया जाये, ऐसे जे काही आहे, गगनाच्या ठिकाणीच गगनाचा ग्रास होतो, आपलं आपणच गगन संपतं आणि तिथं परमात्मा भाव उदित होतो। ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊन ठाके, ज्याला त्याचा अनुभव आहे तोच हे होतो, त्यालाच हे समजतं कसं होतं हे। इतरांना हे समजण्याची कोणतीही शक्यता नाही, केवळ शब्दांनी हे समजत नाही। म्हणून तेथींची मात न चढेची बोलाचा हात, भाषा प्रभू ज्ञानेश्वर महाराजांना बोलण्याची मर्यादा, ते असं म्हणतात की म्हणून तेथींची मात न चढेची बोलाचा हात, जेणे संवादाची या गावा आत पैठी किसे। पण तिथं एरवी काय होतं, ते असं म्हणतात की भ्रूलता मागिलीकडे, भुवयांच्या मागच्या बाजूला आत, तेथ मकाराचे अंग न मांडे, अ उ म अर्धबिंब मात्रा आणि बिंदू, ओंकाराचा मकार देखील जिथं शिल्लक राहत नाही। सडे या प्राणा साकडे गगना येता, आणि नुसत्या प्राणांना तिथं गगनापाशी येणं देखील संकटासारखं होतं, त्यांना युक्तीने तिथं आणलं गेलं। आत्ताच्या या प्रक्रियेच्या याच्यात चिंतनानी, आत्मचिंतनानी, परमात्मचिंतनानी आपोआप मन शांत झालं आणि ऊर्ध्वगामी झालं। पाठी तेथेची तो भेसळला आणि गगनाच्या ठिकाणी प्राणशक्ती आल्यानंतर तिथं तो भेसळला, मिळून गेला, मिसळून गेला, तई शब्दाचा दिव मावळला. त्या ठिकाणी शब्द जो दिवट्यासारखा असतो, एरवी शब्द हा दिव्यासारखा असतो. एरवी घोडा म्हटल्यानंतर आपल्याला कसा घोडा डोळ्यासमोर येतो, शब्द हा जणू दिवा आहे. पण हा दिवाच मावळून गेला. मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा, आणि त्याच्याही पुढे गगन देखील संपून गेलं. आता महाशून्याची या डोही, परब्रह्म सत्ता महाशून्य याचा अर्थ, जेथ गगनासीची थावो नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या. ज्या ठिकाणी गगनच आकाशच शून्य देखील नाहीस होत, तिथ या बोलण्याचा तागा कसा लागायचा. म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. पुढे ती जाणणे ते नाहीची, याच्या पुढे काय होतं, याच्या पुढे काही नाही असं ज्ञानेश्वर महाराजच सांगतात. याच्या पुढे तेच होऊन राहायचं. म्हणून मी असो किती हेची, म्हणून हेच हेच किती वेळेला सांगणार. बोलावे तरी आता वायाची धनुर्धरा, आता कितीही बोललं तरी बोलण्याचा उपयोग होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दहा पंधरा मिनिट, खरं दहा पंधरा मिनिट म्हणजे देखील जरा न्यायच आहे. शांत डोळे मिटून बसू. आपण याच्यातल्या कित्येक कंडिशन पुऱ्या केलेल्या आहेत बरं का. संती वसवला ठावो हो की नाही, साधकांची येजा असावी. इतर लोक इथं गमतीने येऊन पाहून जातात, मूर्तीला नमस्कार करून घंटा वाजवून जातात असं काही नाहीये. स्थिर बसावं, आपल्या रक्ताचा थेंबन थेंब पेशी आणि पेशी शांत झालेली आहे अशी भावना करा. आता तर्क लढवण्याची कोणतीही इच्छा नाही. मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवी जे मोठ्या शांत देहामध्ये असणाऱ्या शांत मनानी एकाग्रतेने सद्गुरु स्मरण करू. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता ही भूक तहा न गेली, असं अनेक रूपांपैकी कोणतंही एक रूप, अनुग्रहाच्या वेळेला असणारं त्यांचं रूप. सद्गुरू म्हणजे जणू शांतीला आलेली पालवी असावी. मूर्तिमंत शांती हे दिठी जयावरी झळ घे की हा पद्म करू माथा पारू घे. सद्गुरूंची दृष्टी, सद्गुरूंचा अभय हस्त आणि मग सद्गुरूंचा उपदेश. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असा परमात्माच तू आहेस. याचा अर्थ आपण म्हणजे जीव आता जीवपणाने राहिलेला नाही, तो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अविनाशी चैतन्य मात्र आनंद रूप शांत स्वरूप परमात्मा आहे. परत एकदा सद्गुरु सांगतात ओम. याचा अर्थ जन्म मरण रहित अक्षर परमात्मा, अव्यय परमात्मा, सच्चिदानंद परमात्मा. तत्त्वम् जन्म मरण रहित अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच तू आहेस. याचा अर्थ मी जन्म मरण रहित अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्मा आहे, तो परमात्माच मी आहे. अविनाशी अधिष्ठानभूत चैतन्य मात्र आनंद स्वरूप परमात्म तत्व तत्त्वम् अविनाशी अधिष्ठानभूत अस्तित्व मात्र शुद्ध जाणीव स्वरूप आनंद रूप शांत स्वरूप परमात्माच तू आहेस. सोहम
याचा अर्थच असा की तो परमात्माच मी आहे. अविनाशी अधिष्ठान भूत शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र अनंत प्रेम शांत स्वरूप परमात्माच मी आहे. परमात्म्याचे सर्व गुण माझ्या ठिकाणी आहेत. मी परमात्मा आहे याचा अर्थ मी या नावाचा आता पदार्थ नाही. आता जे काही आहे ते सहा तो परमात्मा. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अविनाशी शाश्वत अव्यय सनातन जाणीव चैतन्य रूप आनंद शांत स्वरूप परमात्माच केवळ आहे. मी या नावाचा पदार्थ नाही. आहे तो परमात्मा. निर्गुण निराकार अक्षर अव्यय अस्तित्व मात्र सदा असणारा चित चैतन्य आनंद प्रेम शांत स्वरूप एकमेवा द्वितीय केवळ परमात्माच शिल्लक आहे. त्यामुळं प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थितः आवरून परमात्म्याच्या ठिकाणी लावल्यामुळे मच्चित्त युक्त परमात्म्याशी एक रूप तरीही परमात्माच प्राप्तव्य आहे असा आणि परमात्म्याशी एक रूप अशा प्रकारे युंजन लावलेलं युंजन एवं सदा आत्मानं आपल्या स्वतःला परमात्म्याशी लावून टाकलं अंतःकरण वृत्ती अत्यंत आवरली गेली या स्थितीमध्ये परमात्म्याशी समरसता मी हा किंचित ही भाव नाही मत्संस्थान असा झालेला देहभाव गळून गेलेला केवळ परमात्माच शिल्लक आहे उरलेला आहे आणि त्याच्याशी एकरूपता साधलेला निर्वाण परमाम शांतिम देह टाकल्यानंतर देहभाव गेल्यानंतर मिळणारी जी शांती अधिगच्छती हीच ती शांती हरी 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 निर्वाणप्रद परमात्म स्वरूपामध्ये लय करून देणारी अशी शांती मोठ्या सुखे नैव मिळणं शक्य आहे आणि प्रत्येक बैठकीत मिळणं शक्य आहे. अशी ही 6व्या अध्यायामध्ये आलेली जी ध्यानाची प्रक्रिया ती आपण पाहिली. याचा जो हे जर जमत नसेल तर काय करावं, मग त्याच्यात धडपड आहेच. संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः वगैरे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समंत. हे सर्व तुम्हाला सांगत असताना मला देखील एक प्रकारे गुरु ऋणातून मुक्त झाल्याची भावना निर्माण होते. मला स्वामीजींनी जे सांगितलेलं आहे, जी स्वामीजींची माझ्याकडून अपेक्षा आहे, ती अपेक्षा आपल्या हातून पुरी होते आहे असं मलाही हे सगळं बोलताना मनोमन वाटत. संप्रदायाची ही माझ्याकडून ही एवढीच अपेक्षा आहे. समजून घेणं ही हे तुमचं काम आहे. मला असं वाटतं की त्या अपेक्षेला आपण उतरतो आहोत. त्यामुळं या अशा गोष्टी सांगितल्यानंतर गुरु कार्य जे आहे ते तशा तऱ्हेने माझ्याकडून प्रगट झालं असं मला वाटतं. इथून पुढं जे सांगायचं ते मी हेच सांगत राहीन. जेवढा काळ जीवन मिळेल तेवढा काळ. पण हे सांगितल्यानंतर जीवन संपलं तरी देखील आपलं कार्य पूर्ण झालं असं मला वाटतं. आणि मला अशी खात्री आहे की हे समजून घेऊन याच्या आधीत होणारे तुमच्यामधून अनेक निर्माण होतील. आता तर असं आहे की हे शब्द केवळ तुम्हीच ऐकत नाही आहात, तर लाईव्ह ब्रॉडकास्टिंगवरून आणि मग नंतर इंटरनेटवरून हे कायमच राहतील. तशा तऱ्हेने एक प्रकारच्या अपेक्षित जे आहे तर त्या कार्याच्या परिसीमेपर्यंत आपण आलोत की काय असं मला
अशा विशेष प्रसंगी वाटत ते सहज माझ्या मुखातून बाहेर पडलं एवढंच. हरिओम.